नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य श्रीमदे भक्ति वेदांत स्वामीनिति नाम नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचार निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यादेशतारिणे यंवंच कल्पतरुभ्यश्च पातिन्दुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्णचय नाम्ने गौरतुषे नमः चैतन्या नित्यानन्दा श्री अद्वैता गदाधा शिवासदे गौरभक्तवृन्दा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। दोन दिवसापूर्वी परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज या कुर्म अवतारवर चर्चा करत होते आणि त्या विषयावर चर्चा करत असताना ते आम्हाला शिल प्रभुपादांनी जे सांगितले त्या चर्चा त्याबद्दल जे वार्ता करत होते की कसं आध्यात्मिक जीवनामध्ये जे कूर्मदेव जे आहे जे आपल्या आध्यात्मिक जीवनाचे पाया फाउंडेशन साठी आम्ही कूर्मदेवशी आम्ही प्रार्थना करतो आणि शिल प्रभुपाद अनेक वेळ आपल्या लेक्चर्समध्ये सांगतायत की ह्या भक्ती मार्ग दोन प्रकारचे म्हणजे आम्ही जे ह्या भक्ती मार्गामध्ये आहोत आपण दोन्ही मार्ग आपण जे आहे पालन करतो एक आहे पंचरात्रिक मार्ग आणि भागवत मार्ग। पंचरात्रिक मार्ग म्हणजे जे आपण विग्रहची सेवा जे करतो त्याला पंचरात्रिक मार्ग म्हणतो आम्ही जे काय नियम जे पालन करायचे असते जे विग्रह सेवाच्या निमित्त त्या मार्गला पंचरात्रिक विधी मार्ग आणि दुसरी मार्ग आहे की भागवत मार्ग। भागवत मार्ग म्हणजे श्रवण कीर्तन म्हणजे भागवत श्रवण हरिनामाचा जाप हे सगळे जे आहे भागवत मार्ग मध्ये। आणि श्री प्रभुपाद सांगतात की ह्या भक्ती मार्ग मध्ये असे दोन ज्या रेल्वेचे जे पटरे असतात पॅरल रेल ह्या आपल्या जीवनामध्ये एका साधना भक्त जो असतो त्याला हे दोन्ही मार्ग पालन करणं आवश्यक असतं। असं कोणी सांगू शकत नाही की मी फक्त जे आहे भागवत मार्ग पालन करेन आणि मी पंचरात्रिक विधी पालन नाही करणार असं कोणी सांगू शकत नाही। प्रभुपाद म्हणतात की खास करून एक ग्रस्तला जे आहे डीटी वर्शिप किंवा विग्रहची सेवा हे करणं अति आवश्यक आहे पण फक्त हेच करणं आवश्यक नाही त्याबरोबर जे आहे भागवत मार्ग जे श्रवण आणि कीर्तन ते पण महत्वाचं आहे। म्हणजे दोन्ही करण्यानेच जे आहे आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये आपण जे आहे प्रगती करू शकतो. फक्त एकच करणं दुसरं नाही करणं त्याच्याने आपण कधीही आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती नाही करू शकत. का? कारण या ड्युटी वर्शिप किंवा विग्रहाची सेवा करताना आम्हाला जे आहेत ज्या आपल्याला नियम कसे पालन करायचे ते आपल्याला त्याच्यानं शिकायला मिळतं. म्हणजे मंदिरात जेव्हा आपण विग्रहाची सेवा करतो तेव्हा नियमितप्रमाणे वेळेवर आपल्याला पूजा करावी लागती, भोग द्यावा लागतं, अर्पण करावं लागतं, सगळे जे नियम असतात. असं नाही की जेव्हा पाहिजे तेव्हा भगवंताला उठवलं किंवा जेव्हा पाहिजे भगवंताला भोग अर्पण केलं, असं नाही. एक व्यवस्थित नियम असते आणि ते नियम पालन करण्याने काय होतं, आपल्याला ती नियम आपण जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये लागू करू शकतो. आणि त्याचबरोबर जेव्हा आम्ही भागवत श्रवण आणि कीर्तन जेव्हा आम्ही करतो तर प्रभुपाद म्हणतात की तुम्ही जे आहेत आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती एकदम फास्ट म्हणजे वेगाने तुम्ही करू शकतात. तर ह्याच्यावर जोर त्यावेळी परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांनी सांगितलं आणि ते म्हणाले की कूर्मदेव कूर्म अवतार जे कूर्मचं जे लीला सांगताना त्यांनी सांगितले कसं जे कूर्मदेव जेव्हा अवतार म्हणजे भगवंत जेव्हा कूर्मचं अवतार घेतलं कूर्मदेवचं त्या मंथन जे समुद्र मंथन करताना तेव्हा ते अवतीर्ण झाले कूर्म अवतारच्या रूपे आणि ते आपल्या आध्यात्मिक जीवनाचं पाया जे प्रतिनिधी करतायत. आणि काय आध्यात्मिक जीवनाचं फाउंडेशन? चॅन्टिंग, रेग्युलेटरी प्रिन्सिपल्स, असोसिएशन, हिअरिंग अँड डीटी वर्शिप. हे पाच जे आहे हे खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यावर जोर देत होते. आपलं रोज नियमितप्रमाणे जे जप करणं आवश्यक आहे. 16 माळा जप करणं एका साधना भक्तासाठी आवश्यक आहे. हा आणि त्यावेळी ते चर्चा करताना महाराज म्हणत होते की जर कोणी भक्त एकदम सिरियसली हे जे घेत नसेल तर तो आध्यात्मिक जीवनावर पतन कधीही होऊ शकतो. खास करून 16 माळा जप करणं, जितकं तुम्ही ध्यानपूर्वक 16 माळा जप करता तितकं तुम्ही भगवती भक्तीमध्ये प्रगती करू शकता. जितकं तुम्ही त्यांना जरा म्हणजे काय म्हणतात लाईटली म्हणजे सहजप्रमाणे तुम्ही तेव्हा घेता जपला तर तेवढं तुमची आध्यात्मिक पतन होणं शक्य आहे. आता नाही थोड्या वेळानंतर हळूहळू 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 हळू हा पतन होऊ शकते. तर ते म्हणतायत की जप, चार नियमचं पालन, भगवंताचा संग, श्रवण भागवत श्रवण आणि डीटी वर्शिप, हे करण्याने काय होतं की तुम्ही जे आहेत आध्यात्मिक प्रगती करू शकता आणि ते पण आपल्या ज्या आध्यात्मिक जीवनाचे पाया आधार आहे. तर एका साधकाने हे जे आहे खूपच म्हणजे गंभीरप्रमाणे घेतलं पाहिजे आणि जेव्हा हे गंभीरप्रमाणे घेईन तेव्हा जे आहे भगवंताची कृपा प्राप्त होऊ शकते. परमपूज्य गौरगोविंद महाराजांचं एक प्रवचन होत. गौरगोविंद महाराज आता त्यांचं प्रभुपादांचे शिष्य, तर ते कृष्ण कथामृत मध्ये त्यांचं एक प्रवचनचं एक म्हणजे प्रिंट आउट एका भक्तांकडे मी वाचलेलं घेऊन आणि त्या प्रवचन मध्ये गौरगोविंद महाराज म्हणतायत की एका भक्ताला जे आहे हे साधना भक्ती पालन करायला त्यांचं हृदय एकदम सरळ पाहिजे. सरळ सरळ हृदय हा एक भक्ताचं लक्षण असलं पाहिजे. म्हणजे कृष्ण भावग्राही आहे, भावग्राही जनार्दन म्हणतात त्यांना कृष्णाला. आणि कृष्ण भावग्राही आहे पण कृष्ण आकर्षित होतात एका भक्ताचं सरळ हृदयाने. कपट असलेल्या हृदय कृष्ण आकर्षित होत नाहीत. सरळ हृदय असेल तर कृष्ण आकर्षित होतात. सरळ हृदय म्हणजे काय आणि कपट म्हणजे काय? तर सरळ हृदय म्हणजे जे तुम्हाला सांगितलेलं आहे त्याचं जसं आहे तसं पालन करणं. कपट म्हणजे ठीक आहे, मला सांगितलं असं करायचं तर मी असं करीन किंवा त्याप्रमाणे करीन असं करीन, असं म्हणजे वेगळ्या वेगळ्या विचार करून त्याचा वेगळा जे अर्थ काढून पालन करणं त्याला कपट म्हणतात. तर त्या प्रवचनामध्ये ते सांगतायत की तुमचं सरळ हृदय असेल तर तुम्ही भगवंताची कृपा तुम्ही आकर्षित करू शकता. आणि सरळ हृदयाने काय होतं, पाच प्रकारचे परिवर्तन होतात. सरळ हृदयाने काय होतं की आम्ही जे आहे भगवंताच्या प्रती आणि भक्तांच्या प्रती आम्ही जे आहे एप्रिसिएशन म्हणजे काय प्रशंसा, भगवानचा भक्तांचा प्रशंसा आणि भगवंताची जी महिमा आम्ही जाणू शकतो. दुसरी गोष्ट काय होते, ग्रेटफुलनेस, आम्ही कृतज्ञ होतो. जे का आपल्याला जे कृपा मिळालेली आहे, जे का आपल्याला आपल्याला जे मिळालेलं आहे ते आपण त्याच्यासाठी कृतज्ञ होतो. तिसरी की आपण ज्या भगवंताचं नाव, भगवंताची लीला, भगवंताचे गुण हे ऐकण्यासाठी आपण आतुर होतो. इतकंही नाही, हे ऐकणं आणि कीर्तन करण्यामध्ये पण आपण तेवढंच आतुर होतो. हे तिसरं. चौथं म्हणजे आपण ज्या भक्तीमध्ये जे काय आपल्याला जी सेवा दिलेली गेली आहे ते आपण दृढपूर्वक दृढ निश्चय प्रमाणे आपण जे पालन करायला जातो. आणि पाचवं म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण ज्या परिस्थितीमध्ये आहोत ती परिस्थिती आपण भगवंताची कृपा म्हणून आपण स्वीकार करू शकतो. खास करून एका व्यक्ती भक्त संकटामध्ये असेल त्या संकटमध्ये पण तो आहे तो भगवंताची कृपा जाणून तो त्या ह्याच्यात म्हणजे पार करू शकतो. स्तोक कृष्ण प्रभू जे आपले भक्त आहेत, आता त्यांची स्वास्थ्य एकदम खराबच झालेली आहे, त्यांना भक्तिरन हॉस्पिटलमधनं आता राधा गोपीनाथ मंदिरमध्ये घेऊन गेलेले आहेत. ते कधीही आपलं ध्येय सोडू शकतात आता 24-48 तासांमध्ये. तर त्यांचं गेल्या रविवारी प्रवचन होतं आणि त्या प्रवचनामध्ये ते सांगत होते की आपण जे काय आपण आपल्याला ज्या भक्तीमध्ये आपल्याला जे स्वीकारलेलं आहे, आपण जे भक्तीमध्ये आपल्याला जे काय मिळालेलं आहे त्यासाठी आपल्याला कृतज्ञ असला पाहिजे. आणि ते नम्रतापूर्वक सांगत होते की मी माझ्याकडे अनेक असे जे संधी मला मिळालेली भगवंताची भक्ती करण्याची किंवा वैष्णवाची सेवा करण्यासाठी आणि मी ती सेवा मी केली नाही, ती संधी मी बुडवली. म्हणे की आपल्याला जी संधी प्रत्येक क्षणाची जी सेवा करण्याची संधी आहे ते आपण बुडवू नये आणि भगवंताच्या भक्तीमध्ये जे काय आपल्याला मिळते ते आपल्याला कृतज्ञपूर्वक आपल्याला स्वीकार केलेलं पाहिजे. आणि त्याच दिवशी दुपारच्या वेळी परमपूज्य राधानाथ स्वामी म्हणतायत की हे जे कृतज्ञता जे आहे हे भगवंताचं हे भक्ताचं लक्षण आहे. आणि जेव्हा व्यक्ती कृतज्ञ होतो तर त्याला मग ती कृपा प्राप्त होते. मग ते कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही अवस्थेमध्ये जो आहे तो भगवंताशी जे आहे प्रेम जे आहे प्रकट करू शकतो तो कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही कशाही परिस्थितीमध्ये. आणि जेव्हा अशाच्या सरळ मनात सरळ हृदय जेव्हा व्यक्तीचं असेल भक्ताचं तर हे जे पाच प्रकारचे जे परिवर्तन जे आहेत ते एकदम म्हणजे निश्चितच एका भक्तांच्या जीवनामध्ये येणारच. आणि नसेल तर मग जे आहे कपटप्रमाणे आपण आपलं कपट हृदय असेल तर आपला तेच मार्ग जे आहे एकदम कठीण मार्ग आपल्याला समोर दिसून येईल आणि प्रगती पण खूपच म्हणजे कठीण होऊ शकतो. एका लेक्चर मध्ये प्रभुपाद म्हणतायत की कृष्णा कॉन्शियसनेस इज सो सिंपल दॅट यू कॅन मिस इट. म्हणजे इंग्लिश मध्ये असं सांगितलंय की कृष्ण भावना एवढं सरळ आहे की तुम्ही कधी कधी तुम्ही काय म्हणतात त्याला मराठीमध्ये
तुम्ही गमावू शकतात.
म्हणजे सोपं आहे आणि एवढं सोपं आहे की तुम्ही कधी कधी त्याला एकदम सोपं समजून तुम्ही गमावू शकतात. जसे एक फोकटेल्स म्हणजे फोकटेल्स म्हणजे भारतीय ह्याच्यात असे खूप अशा अनेक कथा आहेत. त्याच्यात एक कथा अशी आहे की एक व्यक्तीला त्यांनी एक पुस्तकामध्ये वाचलेलं की समुद्राच्या तटावर एक अशी एक जागा आहे समुद्राच्या जागेवर तिथे दगड सापडतात. त्याच्यातला एक दगड जो आहे तो पारस म्हणेसारखा आहे तो दगड. आणि जेव्हा ज्याला तो दगड मिळतो तर त्याला जो आहे म्हणजे जे काय पाहिजे तो प्राप्त करू शकतो. आणि ते दगड कसं ओळखायचं की त्याला स्पर्श केलं की थोडं जरा जरा उष्णता असते त्याच्यात, थोडं हात लावलं की थोडं वॉर्मला काय म्हणतात गरम असतं थोडं
उबदा.
तर तो जातो त्या समुद्र तटावर आणि अनेक असे दगड बघतो म्हणजे काय म्हणतात पेबल्स काय म्हणतात छोटे छोटे दगड असतात ना ते, तर सगळ्या एक 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 दगड उचलतो आणि त्या दगडला उचलला तर स्पर्श केल्यानंतर त्याला थंडगार असं वाटतं, तर ते बघून तो फेकून देतो पाण्यामध्ये. दुसरा एक दगड उचलतो ते पण फेकून देतो, तिसरा पण उचलतो ते पण फेकून देतो. असं करून करून तेवढा एक्सपर्ट होतो उचलून फेकायला की जसे उचलले की तो फेकायचा असं म्हणजे अशी त्याची एवढी सवय होऊन जाते. आणि असं करत असताना ते जे वास्तविक प्रमाणे जे ते ज्याची शोध करायला तो तिकडे गेलेला ते त्याच्या हाताला लागतं. पण एवढी त्याला सवय असते की त्याने ते पण दगड घेतलं उचललं आणि ते पण फेकून दिला, कारण तेवढी सवय झालेली असते त्याला कारण फेकून देणं, त्याने ते पण फेकून दिलं. तसंच कृष्ण भावना आपल्याला भगवंताचा भक्तांचा संघ आपल्याला प्राप्त होते एकदम सहजप्रमाणे. जप करायला जे काय वातावरण आपल्याला निर्माण केले जाते पण सहजप्रमाणे आपल्याला सगळं प्राप्त होते. तर आपण ते एवढं सहजप्रमाणे घेऊन हे मार्गच आपण सहजप्रमाणे आपण घेऊ शकतो आणि ते आपल्यासाठी खूप डेंजरस आहे. म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला हे जाणीव करून घेतली पाहिजे की आपले हे आपल्याला जे मिळाले आहे ते आपल्याला जपून ठेवलं पाहिजे. हे आपल्याला सगळे जे आहेत पारसमणीच आहे. राधा गोपीनाथ मंदिरमध्ये 25 भक्त युक्रेनमधून आलेले. युक्रेन म्हणजे ही अशी देश आहे रशियामधला एक भाग एक स्टेट रशियाचं, तेव्हा युनायटेड सोशल रिपब्लिक स्टेट ऑफ रशियाचं तेव्हा एक भाग होता तो. आता त्याच्यातला एक जो भाग होता तो युक्रेन स्टेट. आणि तिकडचे भक्त आता मुंबईत आज नाशिकला आहेत ते, पण जेव्हा जप करतायत ते तेव्हा त्यांना बघायला पाहिजे कसे जप करतात ते. असे एकदम म्हणजे इंटेन्स जप असतं त्यांचं की म्हणजे कोणीही बघितलं तर ते आकर्षित होऊ शकतात त्यांचं जपने की एकदम इंटेन्सली जप करतात. आणि ऐकायला जेव्हा बघतात तेव्हा एकदम असे ऐकायला बघतात की जसं म्हणजे पहिल्यांदा ऐकतायत असं तसं ऐकायला बसतात ते. आणि जेव्हा कीर्तन करतात तर तेव्हा त्याप्रमाणे एकदम उत्साहरूपेने कीर्तन करतात. आणि त्यांना आम्ही घरी बोलवलं प्रसादासाठी आणि प्रसाद घेतल्यानंतर दुसऱ्यांच्या घरी भक्तांच्या घरी परत बोलवलेलं. आता त्या भक्तांच्या घरी जायला फक्त 5 मिनिटांसाठी त्यांना जायचं होतं त्यांना भक्तांच्या घरी म्हणजे फक्त 5 मिनिटं होते त्या भक्तांकडे जाऊन जायला. तर त्यांच्या घरी जेव्हा गेले त्या भक्तांच्या घरी तर त्या भक्तांनी म्हणजे इकडे प्रसाद घेतलेला म्हणून तिकडे तर प्रसाद घेणं नव्हतंच, फक्त जाऊन तिकडे दर्शन घेऊन म्हणजे विग्रहाचे दर्शन घेऊन निघणार होते, फक्त 5 मिनिटांसाठी बसणार होते तिकडे. तर त्यांच्या हातात जे आहे त्यांना प्रसाद दिला त्यांच्या हातात कि महाप्रसाद म्हणून. तर ते आम्ही असलं तर काय केलं असतं, आम्ही उभं उभं महाप्रसाद घेतलं असं नाही निघलो असत. ते सगळे जे 25 चे 25 जे आहेत जेव्हा त्यांना महाप्रसाद दिलं बसले सगळं मग खाल्लं केलं आणि उठले. आणि ज्यांनी विग्रहाचं दर्शन घेतलं तेव्हा आले दंडत प्रणाम केलं आणि तिकडे 5 मिनिटं बसून कीर्तन केलं आणि नंतर उठून गेले. पण आम्ही असं आम्ही वेळ झाला म्हणजे सांगण्याचा अर्थ काय की त्यांना जे मिळालेलं आहे ते एवढे कृतज्ञ आहेत जे काय त्यांना जे मिळालंय आणि त्यासाठी प्रत्येक एक एक गोष्ट त्याच्यासाठी म्हणजे थँक्यू हे करून असं. मग त्यांना त्यांच्या लीडरला मी असंच विचारलं, अच्युत प्रिया प्रभू म्हणून होते, तर त्यांना विचारलं की म्हणजे कसे तुम्ही असे तिकडे एवढा म्हणजे गंभीर रूपाने तुम्ही स्वीकार केले, तुम्ही एवढा तुमचा प्रॉब्लेम्स एवढा प्रॉब्लेम आहे तिकडे. तिकडे निरंजन महाराज एकदा आम्हाला सांगायचे की त्यांच्याकडे कधी कधी खायला पण त्यांच्याकडे पैसे नसतात. तिकडे टेम्पल उभं म्हणजे मंदिर उभं करणं एक वेगळी गोष्ट आहे आणि निरंजन महाराजांना तिकडनं जे डोनेशन त्यांना अमेरिकेनं येतात ते डोनेशन मधनं पैसे घेऊन इथे युक्रेनमध्ये घेऊन येतात ते. आणि एकदा परमपूज्य राधानाथ महाराज सांगायचे की त्यांचं रूम म्हणजे एवढं छोटस रूम मध्ये प्रवचन जेव्हा देताना एकदा म्हणाले की थंडी खूप वाजायची आणि राधानाथ महाराजांनी सांगितलं की तुम्ही बंद करा दरवाजे सगळे कारण थंडी लागते. म्हणे नाही आम्हाला ते दरवाजे उघडे ठेवावे लागणार का, कारण एवढे लोक येणार आहेत ऐकायला की ते लोक सगळे खिडकीवरनं ते खिडकीवर बसून खिडकीनं बाहेरनं उभे राहून जे आहे ते ऐकणार आहेत असं करून. म्हणजे रूम मध्ये फक्त 100 जण बाकीचे 300 जण बाहेर उभे राहिलेले थंडीमध्ये ऐकायला, म्हणजे तेवढी त्यांची आतुरता ऐकण्याची, म्हणजे ते तेवढं ईगर म्हणजे आतुर ऐकण्यासाठी. तसंच प्रत्येक जे कार्य ते करतात, तर अच्युत प्रिया म्हणून मी विचारलं की असं कसं तुम्ही म्हणजे एवढं तुमच्यात एवढं हाडस, तर ते नम्र त्याप्रमाणे सांगतात की आम्हाला काही चॉईस नाहीच आहे, आम्हाला फक्त ते करावंच लागतं, आम्हाला आणखी काही चॉईस नाहीये आणि काही पर्यायच नाहीये असं म्हणून. पण आम्हाला माहित आहे की कसं म्हणजे त्या सिच्युएशन मध्ये म्हणे कधी कधी असे पुस्तकं वितरण करताना म्हणजे तेवढा जेव्हा रशिया कम्युनिस्ट कंट्री म्हणून जेव्हा असताना ते अच्युत प्रिया प्रभू स्वतः जेव्हा पुस्तक वितरण म्हणजे तिकडे पुस्तक पण वितरण नाही करू शकतात ते तेव्हा करत होते, पुस्तक वितरण करू शकत नव्हते ते. काय करायचं म्हणे भगवद्गीता पण नाही, भगवद्गीता झेरॉक्स आणि कसं वितरण करायचे की हे पुस्तक घ्यायचं इथे ठेवून द्यायचं आणि जायचं, दुसरं कोण येणार आणि पुस्तक घेऊन जाणार. म्हणजे ज्यांनी ठेवलंय त्याला माहित नाही की कोणी घेतलंय आणि कोण भक्त झालाय. निदान इकडे तरी मी कोणाला दिलं की बाबा घ्या, तर निदान मला माहित आहे की मी ह्याला तरी दिले पुस्तक. तिथे असं नाही, तिथे डायरेक्टली पण ते पुस्तक वितरण करू शकत नव्हते ते. असं डायरेक्ट पुस्तक वितरण करायला करतात जेलमध्ये, पुस्तक इथे ठेवायचं ते जायचं दुसऱ्या कडे येऊन पुस्तक घ्यायचं मग ते तिथेच ठेवायचं मग दुसऱ्या कडे येऊन असे करून आता 500 जण झाले तिकडे युक्रेनमध्ये त्या देशात एवढे जण. आणि त्यांची जी आतुरता बघून असं वाटतं की प्रभुपादांनी सांगितलं की वन डे द रशिया विल बिकम द टॉप मोस्ट कंट्री, म्हणजे जे भक्त भक्तांची जी भावना बघून प्रभुपादांनी एकदा सांगितलेलं की हे जे आहे ते सगळ्यात पहिला नंबर त्यांचा असणार असं करून. आणि त्यांची ती होती आणि ते एवढे कृतज्ञ, म्हणजे जे काय मिळतं ते कृतज्ञ. त्यांना असं वाटतं की म्हणजे जे काय त्यांना सापडतं जे काय त्यांना मिळतं सगळं एकदम भगवंताची कृपा भगवंताची कृपा असं करून असं आहे. पण आमची पण भावना तीच असली पाहिजे आम्हाला इकडे काय आम्हाला सरळ रूपाने सगळं काय मिळतं म्हणून आपलं सगळं जे सहज घेतो ओके ना, प्रवचन होतं तिकडे त्यांना केवढं कष्ट करावं लागतं, काय काय करावं लागतं, काय काय परिस्थितीचा सामना करावा लागतो त्यांना. तर आपण जे आहे त्या दगडाचं जसं आहे तसं सहज रूपाने घेतलं तर आम्ही ते गमावू शकतात. तर म्हणून आपल्याला जे आहे प्रत्येक क्षणी जे आहे स्वतःला सांगायला पाहिजे की नाही, जे आपल्याला मिळालं ते मिळालं ते उत्तम भेट आहे, स्वीकार केलं पाहिजे, कृतज्ञ असलं पाहिजे असं करून. आणि ते शक्य आहे जेव्हा आपलं हृदय एकदम सरळ असतं, तरच म्हणजे ना सिंपल हार्ट सिंपल असतात. आम्ही जे आहे स्वीकार करू शकतो, जे काय आपल्याला मिळतं ते आपण स्वीकार करू शकतो, जे काय आम्हाला सेवा देतो ते आम्ही स्वीकार करू शकतो. हो धन्यवाद, मला हे तुम्ही सेवा स्वीकार म्हणजे सेवा दिली आहे म्हणून. आम्हाला असं काय वाटतं कोणी सेवा दिली की काय वाटतं हे मला कशाला, ते मला करायला पाहिजे, दुसरे काय करायला पाहिजे असं. पण तिकडे श्रीधाम प्रभू जे युक्रेनला जातायत ते सांगतायत की त्यांची जी सेवा भावना बघून आम्हाला म्हणजे ते म्हणत होते की मला तर असं वाटत की आम्ही काहीच करत नाही इकडे. तर म्हणजे काय काय अशी अनेक अनेक गोष्टी ते सांगत होते की काय काय तपस्या तिकडचे भक्त सगळे करतात. म्हणे की ते आपण जे बघून आपण नम्र होऊन जातो की आपण काहीच करत नाही त्या दृष्टीने. पण हे शिल प्रभुपादांची भेट आहे, शिल प्रभुपादांची कृपा त्या देशात पण गेलेले. जसे एक भक्त आहेत केशव माधव प्रभू म्हणून, ते आहेत फिनलँडचे. फिनलँड म्हणून देश आहे युरोपियन कंट्री, म्हणजे कोल्डेस्ट कंट्री. तिकडे प्रभुपाद कधी गेले पण नाही. तिकडे 4 मिलियन इज अ पॉप्युलेशन. किती 4 मिलियन म्हणजे किती झाले, 4 कोटी 40 लाख. 40 लाखाची वस्ती आहे तिकडे. आणि म्हणे फक्त जे 4-5 भक्त आहेत तिकडे, आतापर्यंत 15 वर्षांमध्ये त्या लोकांनी 20 लाख पुस्तकं वितरण केले तिकडे. 40 लाखाची वस्ती आहे पण 20 लाख पुस्तकं वितरण केली आहेत, म्हणजे 50% पुस्तक वितरण केले तिकडे. तर त्याला विचारलं की तुला इकडनं म्हणजे तुम्हाला जे इन्स्पिरेशन कुठून मिळालं, प्रेरणा कुठून मिळाली तुम्हाला पुस्तक वितरण करण्यामुळे. म्हणे मी प्रभुपादांनी पुस्तक वाचली आणि प्रभुपादांनी पुस्तक मध्ये प्रभुपादांनी सांगितलं की वन शुड गिव्ह दिस नॉलेज टू अदर्स. हे ज्ञान जे आहे तुम्ही इतरांना द्या. आता ते ऐकून त्यांनी जे आहे पूर्ण प्रमाणे पुस्तक वितरण. एक कॅनडाचे भक्त आहेत म्हणजे रशियन बॉर्न, म्हणजे रशियामध्ये त्यांचा जन्म झाला त्या देशामध्ये आणि आता कॅनडामध्ये आहेत ते. तर ते आता मंदिरात आहेत आणि जेव्हा ते मंदिरात बाहेर निघतात तर ते 20-25 पुस्तकं घेऊन जातात ते, आणि कुठेही जातात तर पुस्तकं वितरण करत असतात ते. एकदा माझ्याकडे येणार होते तर ट्रेनमध्ये घुसले तर माझं राहणं सायनला आहे आणि माटुंगा एक स्टेशन सोडून माटुंगा आहे. तर माटुंगापर्यंत आले पण पुस्तक वितरण करायला कुठेतरी दुसऱ्या म्हणजे सेंट्रल लाईनच्या म्हणजे हार्बर लाईन सेंट्रल लाईनच्या ऐवजी हार्बर लाईन मध्ये घुसले आणि कुठेतरी पुढे कुठेतरी गेले. तर म्हणजे पूर्ण वाटच चुकली त्यांची ट्रेनमध्ये वितरण करत असताना आणि वाट चुकली म्हणून मग माझ्याकडे येऊ शकले नाही आणि परत मंदिरात गेले. तर त्यांना विचारलं की म्हणजे तिकडनं मग फोन केला की मी वाट चुकलो म्हणून मी येऊ शकलो नाही म्हणून. पण त्यांना असं वाटलं नाही म्हणजे ठीक आहे वाट चुकली तर वाट चुकली पण परत असताना पण पुस्तक वितरण करून पूर्ण वितरण करूनच मंदिरात आले ते. म्हणजे असं नाही की आता काय करू मी काय नाही बस ठीक आहे जागा नाही सापडली तर परत जातो मी परत त्याच त्याने आणि पुस्तक वितरण करत करत मी परत जाईन असं करत. आणि एक व्यक्ती आहे त्याच्यात युक्रेनचेच जे ज्या दिवशी मंगळवारी आले बुधवारी कुठे माहिती पुस्तक वितरण करत होते आपल्या मंदिराच्या बाहेर. मंदिराच्या गेटच्या बाहेर उभे राहून पुस्तक वितरण करत आहेत ते. आणि कोणाला येतात पुस्तकं, म्हणजे एक भक्त आपल्या मंदिरात येत होते तिकडनं त्या भक्तला पण पुस्तकं देत होते ते. तर हे बघून एक ब्रह्मचारी होते माझ्या बाजूला, तर बघा काय डिओटी आहेत, म्हणजे मंदिराच्या बाहेर थांबून ते पुस्तक वितरण करतायत आणि ते पण पुस्तक देतात एका भक्ताला. म्हणजे असं हे नाही, भेदभाव नाही की कोणाला नाही कोणाला, ह्याला पण द्या त्यांना पण द्या सगळ्यांना द्या, घ्या पुस्तक घ्या. म्हणजे मंदिराच्या बाहेर उभा राहून पुस्तक वितरण करताय, म्हणजे त्यांची जी आतुरता आहे हे सगळे पुस्तक वितरण करणं, सेवा करणं हे ते, तर ते बघून आपल्याला पण जरा उत्साह निर्माण होते. त्याच्याने आपण एक तरी सीख म्हणजे शिक्षा आपल्याला त्याच्यानं मिळतं की आपण पण किती म्हणजे गंभीर प्रमाणे आपल्याला हे स्वीकार केलं पाहिजे. आपण गंभीर प्रमाणे स्वीकार केलं तर आपल्याला ही कृपा प्राप्त होऊ शकते, आणि ते प्राप्त करण्यासाठी हे मार्ग आहे सरळ सरळ हृदय, सिम्प्लिसिटी. सिम्प्लिसिटी असल्यामुळे आपण काही करू शकतो. हरे कृष्ण. कोणाच्या प्रश्न कॉमेंट्स देऊ शकतो?
गौरगोविंद महाराज हे एका ठिकाणी सांगतात सिम्प्लिसिटी होत हे आता प्रसंग आहे. फक्त एक भक्त दुसऱ्या भक्तांसाठी भोजन महाप्रसाद घेण्यासाठी गेलेला आणि तिथे खूप मोठ्या प्रमाणात महाप्रसाद आहे जे कितीही तुम्ही खाऊ शकतो आणि तो जो भक्त आहे तो देखील संकुचित मनाचा नाही आहे, त्याला तुम्हाला खूप महाप्रसाद देण्याची इच्छा आहे आणि तुमच्या बोलात खूप देखील आहे तुम्हाला की खूप खाण्याची इच्छा आहे आणि तरी तुम्ही तरी नको नको पाच पाच तुम्हाला अजूनही अधिक खाण्याची इच्छा आहे. प्रसादही भरपूर आहे, देणाऱ्याची पण इच्छा आहे तुम्ही खूप खावा हे तुम्हाला माहित आहे आणि तरीही तुम्हाला तरी नको नको पाच पाच दिस इज अगेन्स्ट दिस इज हे सरळता नाही हे डुप्ली म्हणजे आता भाव देखील भक्तासाठी घातक आहे. त्यांचं मग सरळता म्हणजे तुम्हाला खूप करायला आहे, तुम्हाला खूप खायची इच्छा आहे, खूप प्रसाद आहे, देणाऱ्याची पण खूप देण्याची इच्छा आहे, खूप खायचं नको 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 फक्त आपलं एक इम्प्रेशन टाकण्यासाठी जे इच्छा आज आहे खाण्याची पण तुम्ही खात नाही तुम्हाला उगीच वाटेल काय वाटेल पण त्यांना काही प्रॉब्लेम नाही. हे देखील सरळता नव्हे खूप सुंदर होता. हरे कृष्ण.
दृढ निश्चयवरचा विषय परमपूज्य राधानाथ महाराज परत त्या लेक्चरमध्ये सांगतायत की भक्तीमध्ये दोन गोष्ट आवश्यक आहे, एक तर भगवंताची कृपा आणि एक म्हणजे आपल्या रीतीने जे प्रयत्न म्हणजे जे कार्य आम्ही जे करतोय जे पूर्ण प्रमाणे, तर दोन्ही गोष्ट आवश्यक आहे. आपण आपल्या प्रतीने प्रयत्न करायचं याचं साधन भक्त असल्यामुळे जे काय आपल्याला सांगितलं ते करायचं आणि भगवंताची कृपाची अपेक्षा करायची. आणि ते सांगतायत की प्रयत्न म्हणजे काय की जितकं तुम्ही भगवंताच्या शरण जायला इच्छुक आहेत तितकं तुम्ही जे आहेत भगवंताची कृपा प्राप्त करण्याचे लायकी होऊ शकतात. शरण घेणं म्हणजे त्यांनी उदाहरण दिली की जसं एका म्हणजे भूका व्यक्तीला भूक लागली असेल जितकं त्याला भूक लागली असते तितकं प्रसाद जे काय तो व्यक्ती स्वीकार करतोय त्याला ते स्वादिष्ट रुची काय त्याला अनुभव येतो त्याला रुची. पण समजा तुमचं पोट भरलेलंच असेल तर समोर काही ठेवलं लाडू ठेवलं गुलाबजामून ठेवलं तर तुम्हाला काही त्याच्यात रुची एवढी निर्माण होणार नाही. पण म्हणे की हे जे शेल्टर म्हणजे शरण घेणं आश्रय घेणं हे आवश्यक आहे. आश्रय म्हणजे भगवंत मी काहीच करू शकत नाही मला पूर्णप्रमाणे जे आहे तुमच्या तुमचा आश्रय मला घ्यायचा आहे. पण मी आश्रय म्हणजे काय, तर म्हणतात की आश्रय म्हणजे हे सगळे, म्हणजे नावाचं जाप, चार नियमांचं पालन, हे सगळं आश्रय आहे. तुम्ही फक्त मी आश्रय घेईन, मी आश्रय घेईन, मी आश्रय घेईन आणि तुम्ही हे काहीच नाही केलं, त्याला आश्रयचा अर्थच नाही त्या आश्रयचा. पण आश्रयचं म्हणजे काय की तुम्हाला आश्रय घेणं आवश्यक आहे. पण आश्रय कशाप्रमाणे तुम्ही प्रकट करू शकता, व्यक्त करू शकता, जेव्हा तुम्ही हे सगळे पालन करण्यामध्ये तुम्ही गंभीरताप्रमाणे जेव्हा तुम्ही स्वीकार करणार तेव्हा. आणि म्हणे की आश्रयाचा आणखीन एक आहे की ते आहे आपलं दृढ निश्चय. म्हणे की आपल्यामध्येच फक्त ही दृढता जी आहे, हे मनुष्य जीवनामध्येच हे जे गुण आहे, म्हणे पशुमध्ये नाही आहे हे दृढ. म्हणे श्रेयस आणि प्रेयस, प्रभुपाद म्हणतात श्रेयस आणि प्रेयस. प्रेयस म्हणजे काय, कुत्र्याला भूक लागली तर तो जातो आणि खायला जातो, परत भूक लागली तर परत जातो, त्याला मैथून करायची इच्छा असेल तर जातो मैथून करतो असं. पण म्हणे की एका म्हणजे मनुष्य जन्म, ज्याला मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे, त्याच्यात एक गुण आहे, ती आहे दृढ निश्चय. आणि ते दृढ निश्चय एका व्यक्तीने, एका मनुष्याने त्याचा वापर केला पाहिजे पूर्णप्रमाणे आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी. म्हणजे नाहीतरी आपण भौतिक जगामध्ये ती दृढ निश्चय आपण त्याचा प्रयोग करतोच, ओके ना. ऑफिसला कोणाला जायची इच्छा नसते तरी त्याला जावं लागते का? चॉईस दिलं तर ऑफिसला जाणारच नाही, पण ऑफिसला जावंच लागते. हा, काय असे कार्य असतात ते करावंच लागतात, अशा गोष्टी असं करावंच लागतात. म्हणे की आध्यात्मिक जीवनामध्ये का नाही, भौतिक जीवनामध्ये आपण एवढं दृढ निश्चय असतो, पण आध्यात्मिक जीवनामध्ये का नाही आम्ही दृढ निश्चय होत. आध्यात्मिक जीवनामध्ये आपल्याला सांगितलं गेलंय आणि त्यांनी परमपूज्य राधानंद महाराज त्या लेक्चरमध्ये सांगताय की प्रभुपाद सांगतात इकडे की फक्त 16 माळा करा, चार नियमांचं पालन करा, नम्र राहा, भगवंताचं भक्ताचं संग करा आणि तुम्ही ह्याच जीवनच्या अंत मध्ये तुम्ही भगवंतान जाणार. म्हणजे हे जे प्रभुपादाने सांगितलेलं वचन जे आहे हेच फक्त एक भक्तासाठी पुरे दृढ निश्चय व्हायला. म्हणजे दृढता हे एका भक्ताला आवश्यक आहे आणि हे नसेल तर काहीच उपयोग नाही. म्हणजे जे काही कार्य आपण जे करतोय दृढतापूर्वक आपल्याला केली पाहिजे. रूप गोस्वामी पण सांगतात उत्साह निश्चा धैर्यात तत्त कर्म प्रवर्तनात संग त्यागो सत्वृत्ती षड्वीर भक्ती प्रसिद्धती. आणि हे जे आहे हे खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यावर एवढं जोर दिलं की म्हणे की आध्यात्मिक जीवनामध्ये प्रभुपाद ने कधी जे आहे कार्य जे आहे सरळ म्हणजे एकदम सहजप्रमाणे काही काही घेतलं नाही. प्रभुपाद जे काय कार्य करायचे एकदम दृढताने त्यांनी केलं प्रभुपादाने. म्हणे हे जे आहे एक भक्ताचं लक्षण आहे. कधी भक्त फक्त एकच म्हणजे दोन गोष्टी आहेत ज्याच्याने भक्त जो आहे दृढ निश्चय होऊ शकत नाही, कधी काम आणि क्रोध. म्हणे काम आणि क्रोध, काम एश क्रोध एश रजगुण समुद्भव महाशन महापापमा विधी वैरिण. म्हणजे काम आणि क्रोध म्हणजे काम वासना म्हणजे जे आपली जी आसक्ती आहे भोग करण्याची, या भौतिक जगामध्ये जे काही गोष्टी आहेत ते भोग करण्याची जेपर्यंत जितकं आपली आसक्ती त्याच्यात आहे तितका आपण जे आहे दृढ निश्चय होऊ शकत नाही. ही दृढता खूप आवश्यक आहे आपल्या जीवनामध्ये, खास करून आध्यात्मिक जीवनामध्ये. आपल्याला जप करणं कधी कधी आवडतं कधी कधी नाही आवडत, पण तरी आपण ते दृढतापूर्वक आपण जे स्वीकार करून ते आपल्याला केलं पाहिजे. आपल्याला ऐकावंच वाटत नाही, कधी कधी झोप येते, पण ते पण आपण दृढता आपल्याला केली पाहिजे. सेवा करणं पण उत्साहाने केली पाहिजे सगळं. आणि अशा आपण केलं तर म्हणे की आपण जे आध्यात्मिक जीवनामध्ये आपण प्रगती करू शकतो. नाहीतर प्रभुपाद असे म्हणत आहेत की परमपूज्य राधानाथ महाराज प्रभुपादांना कोट करतायत की म्हणे की नाहीतर यू आर लाईक अ टू लेगेड अॅनिमल, म्हणजे दोन पायाचे पशु, ही दृढ निश्चय नसेल तर तुमच्याकडे. तर दृढ निश्चय खूप आवश्यक आहे आपला ह्या जीवनामध्ये. आपल्याला दृढ निश्चय आध्यात्मिक प्रगतीसाठी आपल्याला वापरलेही पाहिजे. भौतिक जगासाठी तर आपण नाहीतरी करतोच, पण आध्यात्मिक जगासाठी, आध्यात्मिक प्रगतीसाठी आपल्याला दृढ निश्चय पाहिजे. हे आपली प्रायोरिटी असली पाहिजे. प्रायोरिटी म्हणजे
प्राधान्यता.
प्राधान्यता ह्याला आपण महत्व जास्त दिलं पाहिजे. ह्याला जेव्हा आपण महत्व जास्त दिलं की मग बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपआप होऊ शकतात. पण आपण काय करतो, आपण दुसऱ्या गोष्टीला आपण महत्व जास्त देतो, ह्याला महत्व आपण कमी देतो. असं आहे. पण परत तेच सहजप्रमाणे आपण शिकतो. पण आपण दृढतापूर्वक आपण जे कार्य केलं की मग काय होतं की मग आपली जी बाकीची जे कार्य आपआप होऊन जातात, काही प्रॉब्लेम होत नाही त्याच्यात. ह्याच्यात आपण जरा थोडं जरा डिला पडला आपण तर मग बाकीचे जे सगळ्या गोष्टी आहेत ते पण एक गोष्ट. जसा हा श्लोक आहे भोगेश्वर्य प्रसक्तान दया परितचेत व्यवसायात्मक बुद्धी समाधान विधीयते. ज्यांना भोग आणि ऐश्वर्य प्रती आसक्ती आहे तो एक व्यवसायात्मक बुद्धी न होऊ शकत नाही, त्याच दृढ निश्चय होऊ शकत नाही. तर तो पॉइंट जो आहे त्याच्यात सांगितलं गेलं होतं.
कृतज्ञता नेहमीच कशी जोपासावी? कधी कधी कृतज्ञ असतो पण नेहमीच नाही, काय उपाय?
सरळ हृदय असलं तर कृतज्ञ आपोआप होऊ शकतो. म्हणजे कसं की आपल्याला असं वाटतंय की नाही हे आय डिझर्व इट, इंग्लिशमध्ये असं काय म्हणतात त्याला,
माझी मला प्राप्त होणे माझी योग्य. हा
म्हणजे मला ते मिळणारच होतं असं तुम्ही असं विचार केलात तर तुम्ही कधी कृतज्ञ होऊ शकत नाही. पण तुम्ही असं विचार केलात की बाबा हे जे आहे माझी काही लायकी नव्हती पण तरी मला दिलं गेलंय, जेव्हा तुम्ही अशा प्रमाणे तुम्ही जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण कृतज्ञ होऊ शकतो. जसं एका व्यक्तीला समजा कोणी आलं आणि त्याने दिलं की हे भाऊ घे एक लाख रुपये घे, मला कशासाठी ना सर घे तू एक लाख तुझ्यासाठी. आता तुम्ही असं विचार करा की नाही हे लाख एक लाख मला मिळणारच होतं असं विचार करून तुम्ही कृतज्ञ कधी होऊ शकत नाही. पण तुमच्या लायकीचं नव्हतं पण तुम्ही तरी तुम्हाला मिळालं तर तुम्ही काय करणार, तुमच्या पाया पडणार, खूप खूप आभार तुमचं, माहित नाही मला तुम्ही का देत आहेत पण ते म्हणजे घ्या, तुम्ही घ्या काहीच नको, इंटरेस्ट नको काही नको, फ्री. तुम्ही काय करणार, तुमच्या डोळ्यांना अश्रू येणार, तुम्ही त्यांच्या पाया पडणार, सगळं काय करणार, तुम्ही एवढं कृतज्ञ होतो. पण इथे भगवंत तुम्हाला एवढं अनुपम भेट देत आहेत किंवा ठीक आहे हे घ्या हरिनाम, आणि हरिनाम स्वीकार केल्याने तुम्ही भगवद्धाम जाऊ शकता. हे घ्या सगळं काय देतात, भक्तांचा संग दिलाय, हरिनाम दिलाय, मार्ग दिलाय, चांगला सोपा उपाय दिलाय, आणि काय पाहिजे. आणि आम्ही कृतज्ञ ह्या गोष्टीसाठी नसलं तर आम्ही म्हणजे मूर्ख आहोत असं समजायचं. तर आपलं सरळ हृदय असेल तर आपण कृतज्ञ होऊ, व ठीक आहे हे माझी योग्यता नव्हती पण मला मिळालेलं आहे, मला का मिळालं आहे मला माहिती नाही. असे कोणी भक्त आहेत की ज्याने ज्यांना असं वाटतं की माझी योग्यता होती मला भक्तीमध्ये येण्याची म्हणून मी आलो, मला तरी नाही वाटत. मी कसं आलो भक्तीमध्ये मला माहित नाही असं आहे. पण कसंही करून एक कॉन्टॅक्ट भक्ताशी झाली आणि ही कृतज्ञता. म्हणजे कृतज्ञ असलं पाहिजे आपण याच्यासाठी. दृढ विषय जे काय कार्य करताना केल्याने तुम्हाला अभिमान होत असेल तर म्हणजे तुम्ही त्या भावनेने कार्य करत नाहीत. कुठल्या भावनेने करायला पाहिजे, तुम्ही का कार्य ते करतात, ते कारण तुम्हाला सांगितलं गेलं म्हणून ते कार्य करतात. जे काय आपण जे आध्यात्मिक जीवनामध्ये करतोय आपल्याला सांगतायत म्हणून आम्ही करतोय. किती जणांना जे आहे म्हणजे हरे कृष्ण महामंत्र जाप करताना त्यांना प्रेम भक्ती हृदयामध्ये अशी प्राप्ततेचा वाटते, किंवा त्यांना वाटते की मी आता ऑलरेडी म्हणजे मला भगवंत प्रेम प्राप्त झालेली आहे, असं किती जणांना वाटतंय. आपण का करतो, ठीक आहे, आपल्याला सांगितलं गेलंय की भगवंताचं नाव जप केल्याने जे आहे आपल्याला प्रेम भक्ती प्राप्त होते, पण एक साधक हा विचार करतो, प्रामाणिक भक्त, की मी करतोय कारण मला गुरु महाराजांनी आदेश दिलेले आहे की मी हे करावं, ही माझी सेवा आहे आणि सेवा म्हणून हे मी स्वीकार करतोय आणि ही सेवा माझं एक सेवा आहे जाप करणं, आणि मला सांगितलं गेलंय की ध्यानपूर्वक जाप केलं पाहिजे म्हणून मी ध्यानपूर्वक जाप करतोय, मला ही सेवा दिली आहे गेली आहे, मी ही सेवा जी आहे दृढ निश्चयपूर्वक मी करेन. पण तुम्ही असा विचार केला की मी बघा करतोय आणि त्याच्यात अभिमान यायला लागलं तर मग ते चांगलं नाहीये. पण तुम्ही असं विचार केला की हे मी सांगितलं गेलंय म्हणून मी करतोय तर तुम्हाला कधी अभिमान येणार नाही आणि तुम्ही त्या सेवेशी तुमची आसक्ती पण होणार नाही. जेव्हा मी कुठल्याही सेवाशी आपण आसक्त होतो मग आपल्याला ते सगळे बाकीचे सगळे गोष्ट येतात, मग अभिमान हे सगळे. पण आपण जे करतोय कुठल्या भावनाने, की आपल्याला सांगितलं गेलंय ती सेवा म्हणून आपण करतोय. उद्या मला हे सेवा सोडून दुसरी सेवा करायला सांगितलं तर मी ते करायला तयार आहे, ते सोडून मग तिसरी सेवा करायला सांगितलं तर ते पण करायला तयार आहे. जेव्हा त्याप्रमाणे आपण जेव्हा करतोय तर ती खरी भावना. आणि आसक्त का, कारण काय, ठीक आहे मी सेवा करतोय म्हणून मी भावनापूर्वक पूर्णप्रमाणे माझं जे पूर्ण जी शक्ती मी ह्या सेवेमध्ये टाकेन, कारण ही मी सेवा जी आहे मी भगवंताला प्रसन्न करण्यासाठी, मला ज्याने सांगितले आहे त्या प्रतिनिधींना प्रसन्न करण्यासाठी मी करणार आहोत म्हणून मी ती सेवा करतोय. त्या भावनाने आपण जेव्हा सेवा करतो तर त्याच्यात कधी आपल्याला जे आहे अभिमान होणारच नाही. जो प्रवचन देतो त्यांनी विचार केला की मी किती सुंदर प्रवचन दिलं, बघा लोकांनी किती चांगलं माझी प्रशंसा केली, तर तसं त्यांनी विचार करायला गेलं तो की त्याचं पतन होऊ शकतं, कारण जे काय त्यांनी सांगितलं प्रवचन मध्ये ते त्यांनी जे आहे ज्ञान हासिल म्हणजे स्वीकार केले किंवा प्राप्त केले त्यांच्या गुरु महाराजांकडनं प्रभुपादांकडनं, म्हणजे हे ज्ञान आमचं नाहीये, हे ज्ञान आम्ही दुसऱ्यांकडनं म्हणजे आपल्या परंपरामधनं आलेले जे ज्ञान आहे ते आपण जे आहे फक्त म्हणजे आपल्या ह्याच्यात नाही, माझं ज्ञान नाही आहे, तुम्ही कशाप्रमाणे मी अभिमान होऊ शकतो याच्यावर. कोणी सांगितलं सुंदर तुम्ही प्रवचन दिला की किती सुंदर तुम्ही कार्य केला, पण जेव्हा कोणी प्रशंसा करतात तेव्हा हे जे काही प्रशंसा आहे ते तुम्ही तुमच्या परंपरेमध्ये गुरुमार्गाने तुम्ही द्यायचं. जे काय ते मान जे काय तुम्हाला मिळते ते सगळं माझं नाही, ते गुरुमहाराजांचं आहे. गुरु महाराज त्यांच्या गुरु महाराजांचं असं करून 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 ते परंपरेने श्रीकृष्णाला जात होते, कारण त्यांच्याकडनं ज्ञान येत. तर जे काय आपण कार्य करतोय तर ते कार्य आपण जे आहे त्या भावनेने आपण केलं तर काहीच प्रॉब्लेम नाही. मग तुम्ही काही कार्य केलं तर तुम्हाला कुठलीही कार्य केली, छोटंसं कार्य केलं किंवा मोठं कार्य केलं तरी तुम्हाला त्याच्यात अभिमान होणार नाही. पण जेव्हा तुम्हाला वाटतं की हे कार्य मी केलंय तेव्हा तो प्रॉब्लेम्स तेव्हा चालू होतात. मग बाकीचे सगळ्या ज्या प्रॉब्लेम्स तुमचे होतात. ऍड करायचं तुम्हाला काय?
अरे सर महाराज सांगतात जर आपल्याला अभिमानित असेल तर दोन गोष्टीवर आपण ध्यान करू शकतो. त्या दोन गोष्टीमध्ये खूप सुंदर आहे पाच मेसे गटकाची चुका होत्या प्रेझेंट डिस्क्वालिफिकेशन. आता वर्तमान काळामधील या आपल्या अयोग्यता पाच मेसेक्स आणि प्रेझेंट डिस्क्वालिफिकेशन. म्हणजे जसं प्रभूजींनी सांगितलं की आपण प्रश्न विचारू शकतो आता मला शुद्ध कृष्ण पण मिळालेला आहे का? नाही. अजूनही मी अयोग्य आहे बोलता म्हणताना प्रेझेंट डिस्क्वालिफिकेशन. मी 100% नम्र आहे का? नाही. अजूनही मी अयोग्य आहे. मी पूर्णपणे सहन करू शकतो का? क्षमा करू शकतो का? लोकांना सध्या कितीही वाईट प्रकारे मी अपमानित झालो? उत्तर काय असेल? नाही, अयोग्य. पाच मिनिटे आणि प्रेझेंट डिस्क्वालिफिकेशन यावर आपण ध्यान ठेवलं तर नंबर नंबरने मदत अभिमान नाही ठेवलं तरी नाही अरे. आपल्या जर चुक आहे त्याच्यावर ध्यान घेत आपण लगेच नंबर मिळू पाच मिळते ज्या काय आपण चुकत केलेले आहेत करत आहोत आणि आपल्यामध्ये अजूनही अयोग्यता आहे मग अभिमान कशा?
कृष्ण आणि कोणाला प्रश्न आहे तिथे?
हरे कृष्ण प्रश्न आहे. शास्त्र सांगते की भगवंतांना आपल्या सेवेपेक्षा आपल्या भक्तांची सेवा अधिक प्रिय आहे. पण भक्तांची सेवा करण्याचा भाव कसा विकसित करावा? प्रत्यक्षात भक्तांची सेवा करावी परंतु बहुतांश वेळेला भक्तांचे दोषच दिसतात. सेवा कशी करायची?
असे म्हणतात ना की चोरांना सगळे चोरच नजर येतात. आपल्यामध्ये दोष असेल तर दुसऱ्यामध्ये दोष दिसणारच. मी कपट असेल तर मला वाटेल सगळे कपट आहेत. हा असं का करतो? कदाचित असं असेल का? कारण तुम्ही पण तसेच विचार करतात असं आहे. तर जेव्हा तुम्हाला लोकांमध्ये दोष दिसतात तेव्हा तुम्ही समजून घेतलं पाहिजे की माझ्यामध्ये पण दोष आहेत. तर माझ्यामध्ये एवढे दोष आहेत की त्याच्या तुलनामध्ये ज्यांच्यामध्ये मी दोष बघतोय ते काहीच नसेल. तुम्ही फक्त तुमच्या हृदयामध्ये निरीक्षण करून बघा की तुमच्यामध्ये किती दोष आहेत. तर तुम्हाला कळेल की मग समोरच्या माणसामध्ये दोष एवढे नाही आहेत जितके तुमच्यामध्ये आहेत. सिरियसली विचार करून बघा आणि तसं तुम्ही केलं तर तुम्हाला दुसऱ्यांमध्ये दोष दिसणारच नाही. दिसणार आहे प्रत्येकांमध्ये दोष असतं पण आपण कशासारखं बनायचं? जर प्रभुपाद म्हणतात ना मधुसारखं व्हावं. मधुमाशी आणि दुसरी काय क्लाई मेंटॅलिटी? साधी माशी आणि मधुमाशी. साधी माशी काय करते? चांगलं एक गार्डन असेल तर तिकडे जिथे घाण असेल तिकडे जाऊन बसणार. बाकी जिथे चांगले फुलं आहेत ते सगळं तिकडेच काही त्याला आकर्षण होणारच नाही. पण मधुमाशी काय करते, जिथे घाण असलं तरी एक चांगलं फूल असेल तर ते फूलवर बसणार. तसंच एक भक्त असतो, स्वीकार करतो की दुसऱ्यांमध्ये आहे दोष, पुष्कळ दोष आहेत, पण त्याच्यात अनेक चांगले गुण पण आहेत. त्याच्यातला एक चांगला गुण म्हणजे काय, की एवढ्या अनेक लोकांमध्ये ऍटलीस्ट निदान ह्यांनी तरी एक भगवंताला शरण तरी घेतलंय, हरे कृष्ण जाप तरी करतोय, तेवढं तरी आहे की नाही, हा हो की नाही. एवढ्या लोकांमध्ये तरी ऍटलीस्ट कमीत कमी जाप तरी करतो, सेवा करायची इच्छा पण आहे त्याला, निदान त्याला आकर्षण आहे हरे कृष्ण महामंत्राच्या प्रती. तर एक तरी चांगली गोष्ट आहे बस, आणि त्याची आपण प्रशंसा करू शकतो का नाही. कधी कधी दोष आचार्य काढतायत फक्त आपल्याला शिक्षासाठी, की आपण असं करू नव्हे म्हणून, नाहीतर ते दोष कधी काढत नाही. फक्त दोष कसा की बाबा असं असं असतं असं करू नको त्या दृष्टीने. पण आपण फक्त दोष बघायला गेलात तर आपण फक्त समजायचं की आपल्यामध्ये एवढे अनर्थ आहेत की मी फक्त एवढं दोष बघतोय त्यामध्ये. ठीक
आहे, एक्झाम्पल आहे भौतिकदृष्ट्या खराब वाटेल, होमोसेक्शुअल इथे लोक असतात, समलिंगी भोग करणारे. तर समजा 100-200 लोकांचा ग्रुप असेल, त्यामध्ये दोघेच होमोसेक्शुअल आहेत, समलिंगी भोग करणारे, आपोआप त्यांना एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीला केलं समजतं. तर 200 लोकांमध्ये त्याच पद्धतीचा दुसरा व्यक्ती कोण येते त्याने एका होमोसेक्शुअलना लगेच समजते, 100-150 लोकांमध्ये दुसरा होमोसेक्शुअल कोण आहे, दोघे लगेच कुठून तरी एकत्र येतात त्यांची मैत्री होते. हे उदाहरण ऐकलो आपल्याला दोष असेल तर लगेच दोष येतो लगेच आपल्याला दिसतं की हा इथे का नाही, अशा हे उदाहरण ऐकतो.
कीर्तन करूया.